महानायक ऑनलाईन एफ एमच्या प्रायोगिक बातमीपत्रात आपलं स्वागत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची एक्सपायरी डेट संपली असून हे सरकार पुन्हा आले तर देशाचा विनाश अटळ आहे, अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तर देशात सत्ता बदल होणं आवश्यक आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर निशाणा साधला आहे. कोलकाता येथील महारॅलीत ते बोलत होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली ही महारॅली आयोजित करण्यात आली. या महारॅलीत 22 पक्ष सहभागी झाले आहेत. आम्ही एकत्र आलो आहोत आज तुम्हाला या मंचावरून वचन देतो की देशात जे मोदी सरकार आहे त्याचं परिवर्तन करणार, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर इकडे मुंबई दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्थापन केलेली महाआघाडी मोदी विरोधी नसून ती जनविरोधी असल्याची टीका करत विरोधकांची आपल्या शैलीत खिल्ली उडवली. बहुचर्चित विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेलं आरोपपत्र आज दिल्ली न्यायालयानं फेटाळून लावलं. या प्रकरणी कोर्टानं दिल्ली पोलिसांची चांगलीच कान उघाडणीही केली. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी दिल्ली सरकारची परवानगी का घेतली नाही असा सवाल कोर्टाने पोलिसांना केला. राज्याच्या कायदा विभागाकडून परवानगी न घेता तुम्ही आरोपपत्र दाखल केलेच कसे अशी विचारणाही शहर दंडाधिकारी दीपक राजावत यांनी केली. ठाकरे सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आला आहे. 25 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून संभाजी ब्रिगेडनं या सिनेमाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पाया चपला घालून पुष्पहार अर्पण करताना दिसतो आहे. हे दृश्य सिनेमातून वगळण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली असून हे दृश्य वगळलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आला आहे. काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अन्याय केल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. बाबासाहेबांनी धम्म स्वीकारण्यासाठी नागपूरची निवड केली. त्यांनी भंडारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली मात्र काँग्रेसनं त्यांच्या विरोधात उमेदवार दिला आणि त्यांचा पराभव केला असंही गडकरी म्हणाले. काँग्रेसनं बाबासाहेबांच्या स्मारकातही दिरंगाई केली असल्याची टीका करून ते म्हणाले की इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न काँग्रेसनं सोडवला नाही मात्र देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री होताच तो प्रश्न मार्गी लावला. नागपूर येथे आयोजित भाजपच्या अनुसूचित जाती जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. मित्रहो, महानायकचं हे ऑनलाईन एफ एमचं प्रायोगिक बातमीपत्र आपल्याला कसं वाटलं यासंबंधी आपल्या सूचना आम्हाला 94 21 67 15 20 या व्हॉट्सअप क्रमांकावर जरूर कळवा. धन्यवाद.